50 languages. 82.
82.
Past tense 2.
Bhutakal.
Bhutkal.
Did you have to call an ambulance?
Tula rugnavahika bolvavi lagli ka?
तुला रुग्णवाहिका बोलवावी लागली का?
Did you have to call the doctor?
तुला डॉक्टर बोलवावा लागला का?
तुला डॉक्टर बोलवावा लागला का?
Did you have to call the police?
तुला पोलिसांना बोलवावे लागले का?
तुला पोलिसांना बोलवावं लागलं का?
Do you have the telephone number? I had it just now.
आपल्याकडे टेलिफोन क्रमांक आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
आपल्याकडे टेलिफोन क्रमांक आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
Do you have the address? I had it just now.
आपल्याकडे पत्ता आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
आपल्याकडे पत्ता आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
Do you have the city map? I had it just now.
आपल्याकडे शहराचा नकाशा आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
आपल्याकडे शहराचा नकाशा आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
Did he come on time? He could not come on time.
तो वेळेवर आला का? तो वेळेवर येऊ शकला नाही.
तो वेळेवर आला का? तो वेळेवर येऊ शकला नाही.
Did he find the way? He could not find the way.
त्याला रस्ता सापडला का? त्याला रस्ता सापडू शकला नाही.
त्याला रस्ता सापडला का? त्याला रस्ता सापडू शकला नाही.
Did he understand you? He could not understand me.
त्याने तुला समजून घेतले का? तो मला समजून घेऊ शकला नाही.
त्याने तुला समजून घेतले का? तो मला समजून घेऊ शकला नाही.
Why could you not come on time?
तू वेळेवर का नाही येऊ शकलास?
तू वेळेवर का नाही येऊ शकलास?
Why could you not find the way?
तुला रस्ता का नाही सापडला?
तुला रस्ता का नाही सापडला?
Why could you not understand him?
तू त्याला का समजू शकला नाहीस?
तू त्याला का समजू शकला नाहीस?
I could not come on time because there were no buses.
मी वेळेवर येऊ शकलो नाही कारण बसेस चालू नव्हत्या.
मी वेळेवर येऊ शकलो नाही कारण बसेस चालू नव्हत्या.
I could not find the way because I had no city map.
मला रस्ता सापडू शकला नाही कारण माझ्याकडे शहराचा नकाशा नव्हता.
मला रस्ता सापडू शकला नाही कारण माझ्याकडे शहराचा नकाशा नव्हता.
I could not understand him because the music was so loud.
मी त्याला समजू शकलो नाही कारण संगीत खूप मोठ्याने वाजत होते.
मी त्याला समजू शकलो नाही कारण संगीत खूप मोठ्याने वाजत होते.
I had to take a taxi.
मला टॅक्सी घ्यावी लागली.
मला टॅक्सी घ्यावी लागली.
I had to buy a city map.
मला शहराचा नकाशा खरेदी करावा लागला.
मला शहराचा नकाशा खरेदी करावा लागला.
I had to switch off the radio.
मला रेडिओ बंद करावा लागला.
मला रेडिओ बंद करावा लागला.